93.5 Red FM.
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम. हे कोण बोलताय?
राहुल बोलतोय, राहुल शिंदे.
शिंदे साहेब, आपल्या रेल्वेमध्ये जे ब्लँकेट्स आपल्याला मिळतात लॉंग डिस्टन्स रूटवरच्या, त्या आता रोज धुतल्या जाणार आहेत असं जेव्हा सरकारचं म्हणणं मी ऐकलं तेव्हा एकदम तीन ताडच उडालो, कारण याचा अर्थ त्या रोज धुतल्या जात नाहीत. आणि पार्लमेंटमध्ये जे उत्तर दिलं होतं रेल मंत्र्यांनी, त्यामध्ये पार्लमेंटमध्ये जे उत्तर दिलं होतं मंत्र्यांनी, त्यामध्ये असं त्यांनी कबूल केलं की ते ब्लँकेट महिन्यात एकदा किंवा दोन महिन्यात एकदा धुतलं जातं. याच्यावरनं म्हणजे, कारण मला आधी वाटत होतं की अरे हे रोज धुवत असतील.
हॅलो संग्राम, कसं आहे त्या एनवलप मध्ये ब्लँकेट नसतात, जसं बेडिंग मध्ये दोन बेडशीट आणि पिलो कव्हर असतं, ब्लँकेट जर रोज धुवायच्या म्हणला तर आता ह्या आपण पाणी करतो, पाण्याचा दुष्काळ आहे, पाणी वाचवा. ब्लँकेट धुणं शक्य का? आपण घरी जरी रोज धुवून ब्लँकेट वापरतो का?
अरे पण मला एक माहित नाही. हॅलो हॅलो शिंदे, आमच्याकडे कधीतरी महिन्यातनं एकदा वगैरे पाहुणे येतात, पण तुमच्याकडे रोज येतात का? आणि तुमच्या ब्लँकेट मध्ये शिरतात का लोक नवनवीन?
नाही नाही नाही, तसं नाही. मी काय
नक्की
अरे पण मी काय म्हणतो ऐक ना, सोबत जे बेडिंग सोबत दोन बेडशीट असतात पांढरे स्वच्छ आणि एक पिलो कव्हर असतं, तर ते पिलो कव्हर आणि बेडिंग व्हाईट बेडशीट असतात,
बरोबर बरोबर,
ते 100% धुतलेले असतात. आणि एक बेडशीट असतं अंतरासाठी आणि एक बेडशीट असतं पांघरण्यासाठी, जे ब्लँकेटच्या हातून आपण घेऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्याने पांघरलेलं असलं तरी आतून ते कव्हर होतं असा त्याचा उद्देश असतो.
तुझं लग्न झालंय?
हो झालंय.
मिसेस आहे का बरोबर आता?
नाही आता नाहीये.
कारण मला तिला विचारायचं आहे की शिंदे साहेब जेव्हा झोपतात रात्रीचे अंगावर पांघरलेलं असतं, ते रात्री 2 वाजेपर्यंत किंवा पहाटे 6 पर्यंत त्या चादरीचं काय झालेलं असतं? ती पांघरलेली आहे तशीच असते शेवटपर्यंत का ती इकडे तिकडे पडलेली असते? पॉइंट बिईंग, किती पण छान पांढरं वरचं शीट घेतलं आणि त्याच्यावरती ब्लँकेट टाकलं तरी रात्रीचं ते आपल्या बॉडीला टच होणारच ना कुठे ना कुठे.
हो, बॉडीला टच होणार, एकदम बरोबर आहे. पण आपण आपण रोजच प्रवास करत नाही. रोज जसं मी तुम्ही माझ्या बायकोला विचारतो की रात्री 2 वाजता अंगावर असतं का, तर मी जसं घरी रोज वेळेवर झोपलेला असतो, ट्रेनमध्ये रोज झोपलेला नसतो. त्यामुळे आपणच काळजी घ्यायची की बाबा पोटापर्यंत ते ब्लँकेट घ्यायचं, ते व्हाईट घ्यायचं. नाही, प्रॅक्टिकली ती शक्य आहे का मला सांग? सगळ्या ब्लँकेट किती ब्लँकेट्स असतील पूर्ण देशभर ते ट्रेन चाललेले?
हो बरोबर आहे. थांबा एक मिनिट, आपण एक गाणं वाजूया, कारण माझ्यासाठी स्वच्छता हा खूप महत्वाचा विषय आहे. मोर विथ राहुल शिंदे इन जस्ट बिट. मी आहे संग्राम.
बोलना
9:26 ऑन द क्लॉक 93.5 रेड एफएम पर जाते रहो.